मूकं करोति वाचालम् पङ्गुं लङ्घयते यत्कृपा तमहं वन्दे परमानन्दमाधवम् गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुस्साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः श्रीराम 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 ॐ पार्थाय प्रतिबोधिता भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथिता पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीं अष्टादशाध्यायिनीं अम्बत्वाम् अनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः यं ब्रह्मा वरुणेन्द्ररुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैः गायन्ति यं सामगाः ध्यानावस्थितः सद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यान्तन्न विदुः सुरासुरगणाः देवाय तस्मै नमः श्रीराम केवलं करुणाकारं कैवल्यानन्ददायकं संसारतापशमनं समर्थं समदर्शिनम् स्वयं प्रकाशं संसिद्धं स्वरूपानन्दसद्गुरुं पावनं परमं शान्तं पावसेवासिनं भजे सोऽहं सिद्धिसुसम्पन्नौ नादसन्धानसंस्थितः वीतरागो विशेषश्च श्रीगुरुः पातु मां भवे ज्ञाने शाङ्घ्रिसरोजलुब्धमधुप स्वामी स्वरूपाङ्कितः सन्तानान्वचनानुभूतिपथिक साक्षी स्वयं कापडी गार्हस्ते किल एकनाथ सदृशो वृत्तौ तुकारामवत् सोहं योगरथं कृतार्थचरितं वंदे यतिं माधवं स्वामी माधवनाथ वल्लभमथो वैराग्यरत्नाकरं प्रेमा भक्त सुशांतदांत सुहृदं उत्तुंगदिं वत्सलं सोहं बोधशुचित्वपूर्णसततं तुर्यत्वमासाधितं वंदे त्वां मकरंदनाथयतिनं रक्षस्वदीनांकितं बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ।
अहिंसा सत्यम क्रोधः त्यागः शान्तिः अपैशुनम् दया भूतेषु अलोलुप्त्वं मार्दवं ह्रीहि अचापलम्। त्याच्यामध्ये ह्रीहि हा गुण आज आपण पाहणार आहोत। ह्रीहि हा शब्द तसा अनाकरणीयच आहे। संस्कृत आपल्याला एकतर ज्ञान नसतं आणि ज्ञान नसलं तरी कितीतरी शब्द आपल्या मराठीशी संलग्न किंवा कधीतरी ऐकले जाणारे असे असतात, त्याच्यातला हा शब्द मुळीच नाही। तरीही वाईट कृत्याची लाज वाटणं असा या शब्दाचा अर्थ आहे। हा दैवी गुण आहे। आपल्या हातून कोणत्याही प्रकारचं दुष्कृत्य घडलं तर त्याची लाज वाटणं, लज्जा निर्माण होणं, आपल्याकडून जर कोणताही वाईट विचार झाला तर त्या विचाराची देखील लाज वाटणं, आपली बुद्धी जर चुकीच्या पद्धतीने चालली कधी तर त्याबद्दल वाईट वाटणं, लज्जा वाटणं की माझ्या बुद्धीमध्ये अशा प्रकारचा निश्चय कसा झाला, म्हणून तळमळणं, कुप्रवृत्तीची लाज वाटणं, वाईट कृत्याची लाज वाटणं आणि वाईट कृत्यापासून दूर राहणं, वाईट बुद्धीची लाज वाटणं आणि वाईट बुद्धी असण्यापासून दूर राहणं, वाईट विचारांची लाज वाटणं आणि वाईट विचार राखण्यापासून असण्यापासून दूर राहणं, दुष्कृत्यांची लाज वाटणं आणि मग त्याच्यापासून दूर राहणं प्रयत्नपूर्वक, असा त्याचा अर्थ आहे। तरच लाज वाटली म्हणता येईल, एरवी लाज वाटली म्हणता येणार नाही। मी आधी राहायचो तिथे एक तसा थोडस वाया गेलेलं जीवन असलेलं मनुष्य, कुठेतरी गाडीवर कट्ट्यावर बसलेला असायचा, एकूण गुंड प्रवृत्तीचं असं वर्तन असायचं आणि त्यांचं स्वतंत्र विश्व असतं। त्यांच्या मारामाऱ्या, शिवीगाळ, रस्त्याने धावत एकमेकांच्या मागे जाणं वगैरे या गोष्टी त्यांच्या नित्याच्या असत। तो तिथे राहणाऱ्या लोकांकडे ढुंकून देखील पाहायचा नाही, कधीच नाही. एरवी त्याच्या जवळून गेलं तो चांगलेपणाने असताना, म्हणजे त्याला जरा जास्त झाली वगैरे असं नसताना, तो पूर्ण दुर्लक्ष करत असे, पाहत देखील नसे. नंतर नंतर मी तिथे राहायला गेलो गेलो तेव्हा लगेचच तिथे केंद्र सुरू झालं. केंद्र सुरू झालं ज्ञानेश्वरी प्रवचन एखाद्या वर्षाने मी करायला सुरुवात केली 85 साली अंदाजे. जात आहे 15 वर्ष, 30 वर्ष झाली ही ज्ञानेश्वरी चाललेली आहे. लोक यायला लागले, थोडं लक्षात यायला लागलं की इथं वर काहीतरी चालतं. तेव्हा तो जेव्हा नेमका दारू प्यायलेला असायचा आणि मी तिथून जात येत असेल तर मला थांबवायचा आणि म्हणायचं की आपण फार वाईट आहोत, क्षमा करा, तुम्ही मला माफ करा म्हणायचा. चांगलं असताना त्याला कधीही लाज वाटायची नाही. या लाज वाटण्याला काही अर्थ राहत नाही. त्यांनी जेव्हा काहीतरी नेमकं असं केलेलं असायचं, दारू वगैरे प्यायलेला असायचा, तेव्हा आणि जर नाही नाही तुम्ही आलात नाही, मी फार वाईट माणूस आहे म्हणायचा. सावध असताना वाईट कृत्याची लाज वाटणं असा त्याचा अर्थ आहे. असाच एक प्रसंग घडला आमच्या ऑफिसमध्ये. आमच्या कॅशियरचं आणि मॅनेजरचं जोरात भांडण झालं कोणत्या तरी कारणानं, आणि एक आठवड्यानी एका मोठ्या कंपनीला लोन डिसबर्समेंट झालं म्हणून त्या कंपनीनी बँकेच्या सगळ्या स्टाफला एक पार्टी आयोजित केली. एका 5-स्टार हॉटेलमध्ये पार्टी होती, आम्ही सगळे गेलो. मॅनेजर आणि ते मालक मंडळी अशी सगळी एका बाजूला बसलेली होती, ऑफिसर्स वगैरे. आणि थोडस अंतर राखून आम्ही त्यांना काय जे बोलायचं होतं बिझनेसचं तसं ते बोलत असतील कदाचित. ते कॅशियर एकदम उठले आमच्यातून, मॅनेजरच्या जवळ गेले म्हणाले की साहेब मला मेमो देऊ नका, असू दे, तुम्ही जा, काही काळजी करू नका, तुम्हाला काही नेमो वगैरे देत नाही. त्यांचं समाधान झालं, परत जागेवर येऊन बसले. पहिलेला माणूस काय करायचं सांगता येत नाही. परत थोड्या वेळानी उठले आणि परत साहेबांपाशी गेले की साहेब माझं चुकलं परवा, मला नेमो देऊ नका. सावध असताना वाईट कृत्याची लाज न वाटणं, सावध असताना दुष्कृत्याबद्दल लाज वाटणं, बेसावध असताना नाही. आपला परमात्म्याशी संबंध आहे, परमात्म्याशी आपली सन्मुखता आहे, त्याच्याशी अग्रेसर ते प्राप्त करण्यासाठी वाटचाल आपली चाललेली आहे, म्हणून आपल्याला दुष्कृत्य करायचं नाही हे माहीत असणं, म्हणून आपल्याला वेडावाकडा विचार वागवायचा नाही असं माहीत असणं, म्हणून आपल्या बुद्धीचा निश्चय चुकीचा नसला पाहिजे, अशा प्रकारे ठरवणं म्हणजे ही असा अर्थ होतो. आपलं शुद्ध सत्व, चारित्र, तेज, ओज काहीही झालं तरी टिकून ठेवणं हे या वाईट कृत्याची लाज वाटणार ही या शब्दाने शक्य होतं. आणि पूर्वीच्या काळी खरंच मोठ्या मोठ्या व्यापाऱ्यांकडे जे मुनीम होते, स्वतःच्या शर्टाला उसवलेला शर्ट धावदोरा घालून शिवलेला असायचा, पण मालकांच्या पैशालाही हात नाही लावायचा अशी प्रामाणिकता होती. जे आपल्याला मिळतं ते योग्य, चुकीची बुद्धी होणार नाही. चुकीची बुद्धी होण्यापासून स्वतःला नेहमी वाचवत राहणं, आपल्या जीवनामध्ये काही तेज असणं, ओज असणं, सत्व असणं, कशा करता ही लीन दीन हीन न होणं, भिकारी न होणं, निष्कारण लोटांगणी न जाणं, शास्त्राच्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञांच्या विरुद्ध जाण्यामध्ये संकोच वाटणं, जाऊच न शकणं। ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, शास्त्र म्हणेल जे त्यागावे ते राज्यही तृण मानावे, अशा अशा प्रकारचे तेजस्वी बाणा म्हणजे अपलायन वृत्ती आहे। थोड्या फायद्याकरता म्हणून आपलं सगळं चारित्र्य बिघडवणं, आपलं मन बिघडवणं, आपली कृती चुकीची होणं हे चांगलं नाही। लोकमर्यादेला देखील घाबरून असणं, लोकमर्यादेविरुद्ध कधीही न जाणं, समाजाचे काही संकेत आहेत। उत्तम समाज टिकून राहण्यासाठी नीतीच्या काही कल्पना आहेत, त्या कल्पनांच्या चौकटीमध्ये राहणं आणि त्याच्यापासून जर च्युत होण्याची वेळ आली तर स्वतःला सावरणं, असा ही या शब्दाचा अर्थ आहे। आपण परमार्थी आहोत याची सतत आठवण राहणं, तर वाईट कृत्याची लाज वाटेल। नामस्मरण करणारा आणि ते नामस्मरण करताना खरंच शांती सुखाकडे लक्ष देऊन नामस्मरण करणारा, नाहीतर स्वामीजी एक गोष्ट सांगायचे की तीन भाऊ होते, दुकानदार भाऊ, एक दुकान चालवत असत, आणि कोणी एखादा गिराईक आत आला की तो त्याचं स्वागत करत असे, गोविंदा 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 असं म्हणत असे। मग दुसरा जो भाऊ आहे तो त्याला काय हवं ते सगळं माल वगैरे विकत असे, आणि विकल्यानंतर त्याला श्रीकृष्ण 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 असा हात जोडून म्हणत असे, आणि मग काउंटरवर पैसे घेतल्यानंतर तो त्याला हरी 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 असं म्हणून नमस्कार करत असे। पण त्यांची ती सांकेतिक भाषा होती, गोविंदा गोविंदा म्हणजे आतल्यानी सावध व्हावं, गोंध्या आला आहे, गोंध्या आलेला आहे, एक गिराईक आलंय तुझ्याकडे पाठवतोय असा त्याचा अर्थ होता। हे नामस्मरण खरं नाही। श्रीकृष्ण श्रीकृष्ण म्हणजे बरोबर कृष्ण नीती वापरलेली आहे असा त्याचा अर्थ नाही, पण असा अशा प्रकारे, आणि मग हरी हरी म्हणजे व्यवस्थित तुझ्या पाकिटातलं आहे ते हरण केलेलं आहे, आता आता याला सोडायला हरकत नाही। मी असा विनोद वाचलेला होता की डॉक्टर पेशंटला म्हणतात की तुमची सगळी तपासणी मी केली आहे, तसं सगळी तब्येत तुमची ठीक वाटतेय, पण डाव्या छातीवर जरा सूज वाटतेय, पण काळजी करू नका, आपण ते सगळं नीट करू। पेशंट म्हणतो की ती सूज नाहीये, पैशांनी भरलेलं पाकिट आहे। सतत सावध असण, नाहीतर नामस्मरण ही ढोंग होऊ शकेल, ध्यान ही ढोंग होऊ शकेल। त्या अर्जुनाचं वर्णन सौभद्र नाटकामध्ये सुभद्रेचं हरण करण्यासाठी आलेला यती, लाल शाल जोडी जरतारी, कसा तो यती आहे, काय तेजस्वी वर्णन केलेलं आहे। ध्यान धरूनी बैसता दिसे मज, पण सगळं लक्ष कधी ती सुभद्रा एक योग्य वेळ येते आणि तिला पळून नेतोय याच्याकडे आहे। हा विशिष्ट संदर्भ आहे, पण यती असेल तर त्यांनी यतीसारखं वागलं पाहिजे। नामस्मरण करत असेल तर त्या नामस्मरण करण्यामध्ये गुरुगम्य प्रामाणिकता हवी. अशा प्रकारे आपण गुरुभक्त आहोत याची सतत जाणीव पाहिजे. सतत कुठेही जात असताना आपण गुरूंबरोबर चाललेले आहोत. ते आपले एक अनसीन जणू पार्टनर आहेत, आपल्या बरोबर आहेत, त्यांच्या दृष्टीत आपण आहोत. सद्गुरु असती हृदयात, सत्शिष्यात ते जागवित असे ते माझ्याजवळ आहेत. असं असल्यामुळं मी वेडावाकडा वागूच शकत नाही अशी भावना हवी. मला दिपेदी कुलावीला मध्ये त्याचा उल्लेख आहे की कन्फर्मेशनची पार्टी आणि अचानक त्यांनी वेगळं स्वरूप धारण केलं. तू घेतल्याशिवाय आम्ही सुरूच करणार नाही असंच म्हणायला लागले. तेव्हा माझी अशी घालमेल झाली की आपण असं कसं करू शकू. आपण स्वामीजींचे अनुग्रहित आहोत. कोणीतरी मला म्हटलं की तेवढी वेळ निभावून न्यायची, कोणाला काय कळतंय, थोडस पहिल्यासारखी करायची, असं करायचं. अशा वेळा निभावून नेणं हे पलायनच आहे. सतत आठवण पाहिजे आपण कोण आहोत, कुठं जातो, कशाकरता जपतो आहोत, आपल्याला काय करायचं आहे आयुष्यात. कोणत्याही प्रसंगामध्ये या चौकटीतून त्या प्रसंगाकडे पाहणं हे गरजेचं आहे. ते जर घडलं नाही तर तुमचं सत्व जाणायला निघून जायला क्षण लागत नाही, क्षणच पुरतो. आणि तसंही असं म्हणतात की एखादा पांढरा शुभ्र असा अंगरखा असेल तर त्याच्यावर एक डाग देखील उठून दिसतो. तसा डागही नसला पाहिजे कशा करता असावा. असं सतत वाटणं आणि तसं जीवन कसोशीनी जगण्याचा प्रयत्न करणं आणि ते करत असताना जे होईल ते होईल. कधी कधी वर्तन चुकलं आणि त्याची जर लाज वाटली तर काय होतं हे इतिहासामध्ये प्रतापराव गुजर उदाहरणार्थ, तो बहलोल खान सगळे मुलूक जाळत लुटत निघालेला होता. प्रतापराव गुजरांनी त्याला कोंडीत अडकवला, अटक केली. शिवाजी महाराजांचे सेनापती आणि तो पाया पडला, दयावया करायला लागला म्हणून त्याला सोडून दिला. आणि तो सुटल्यावर काही अंतर निघून गेल्यावर त्यांनी परत आक्रमण करायला सुरुवात केली. आता परत युद्धामध्ये तीच परिस्थिती वारंवार येत नाही. तशा प्रकारचा तो कोंडीत परत सापडला नाही. शिवाजी महाराजांनी निरोप पाठवला की बहलोल खानाला पकडून आणल्याखेरीस मला तोंड दाखवू नका. या कृत्याची इतकी लाज वाटली त्यांना. कोणाच्या आज्ञेनी सोडलं? आमच्या आज्ञेनी तुम्ही युद्धाला गेलेले होता, त्यांना पकडल्यानंतर कोणाच्या आज्ञेनी त्यांना मुक्त केलं असं शिवाजी महाराजांनी विचारलं. राज्याभिषेक जवळ आलेला होता, बहलोल खानाचा बंदोबस्त होणं गरजेचं होतं. प्रतापराव गुजर त्याच्या मागावर होते, तो हुलकावण्यात देत होता. आणि एक स्वार सांगत आला की बहलोल खान अमुक अमुक ठिकाणी आहे आणि कदाचित कोंडीत सापडू शकेल असं ते ठिकाण आहे. ते विचार विनिमय करता एक सहा मावळ्यांना घेऊन सैन्यापासून जरा दूर अंतरावर होते. बहलोल खानाचं नाव ऐकल्यानंतर माग जाऊन सैन्याला घेऊन यायचं एवढा देखील धीर त्यांना नव्हता. महाराजांचा राज्याभिषेक आपण तोंडही दाखवायचं नाही त्या प्रसंगात. महाराजांना वाईट कृत्याची लाज वाटणं म्हणजे काय, तो प्रसिद्ध इतिहास घडला. बरोबरच्या सहा सैनिकांना घेऊन प्रतापराव गुजर बहलोल खानाच्या सेनेवर चालून गेले. अविचार होता, कधीच मारले गेले. पण आज त्यांचं जे कृत्य होत ते कृत्य इतिहास ठरलं. कशी स्वामीनिष्ठा असावी, थोडे बेभान झाले हे खरं आहे, पण वेडात दौडले वीर मराठे सात हे त्याकरता झालं. इतके तळमळले, इतकी लाज वाटली, चुकूही शकत. साधक आहे, साधकाच्या हातून चुकणार नाही असं नाही, चुकू शकत. पण जर चुकलं तर त्याच्याबद्दल लाज वाटली पाहिजे. अगदीच बिनचूक असणारा माणूस कोणी नाही, चुकू शकत. मानवी प्रेरणा आहेत. एखाद्याला एखादा विचार, चुकीचा विचार, थोडासा वरचढ ठरतो, कृत्य चुकतं, पण मग त्याची लाज तरी वाटली पाहिजे. आणि ती लाज अशी त्या दारूच्या नशेत असणाऱ्यासारखी नाही. तो फक्त दारूच्या नशेत असतानाच आपण चुकतोय एवढं त्याला कळायचं, आणि एरवी आपण चुकतोय याची त्याला दाद फिकीर नसायची, तसा नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, आता पराजये राजा जैसा कदर थी जे लाजा. राजाचा पराजय झाला आणि राजाला अटक झाली, तर तो जसा लज्जेने कष्टी होतो, संभाविताला अपमान हा मरणापेक्षा जास्त असतो. मरण काय, मरण आलं तरी हरकत नाही, पण अपमान सिकंदर आणि उरु यांच्यामध्ये जे युद्ध झालं, सिकंदरांनी त्याला पकडला, आणि सिकंदर भारतातला पहिला विजय होता. उरुनी फार मोठा लढा दिला, पण उरु पकडला गेला. सिकंदरांनी गुरुला विचारलं की तुझ्याशी कसा व्यवहार करू. तो म्हणाला की एक राजा दुसऱ्या राजाशी जसा व्यवहार करतो तसा व्यवहार तू माझ्याशी करावा, अन्यथा अर्थातच डोकं उडवलं तरी चालेल. पराभव झाल्यानंतर राजा जसा लज्जेनी कष्टी होतो, राजा याचा अर्थ किती लोकांचा प्रतिपाळ करत असतो, किती लोक त्याची आज्ञा झेलत असतात. त्याला कोणीतरी सैनिकांनी पकडलंय, बांधून त्याचे बाहू बांधून आणलंय, हे राजाला अतिशय अपमानकारक जसं असावं. का मानिया निस्तेजा निकृष्ट असतो. मानी व्यक्तीला निकृष्ट वागणूक दिल्यानंतर तो जसा निस्तेज होऊन जातो. नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आली या संन्यासी, मग लाज होय जैसी उत्तमातया. एखादा चांडाळ अचानक मंदिरामध्ये आला तर संन्याशाला जस त्याच्या उपस्थितीने जसा तो कासावीस होईल. संन्यासी याचा अर्थ आदर्श, त्याच एक टोक. संन्यासी हा विचारांनी स्वच्छ, आचारांनी स्वच्छ, भगवत चिंतनामध्ये रमलेला, तेजस्वी, विषयांपासून परावृत्त असलेला, आत्मचिंतनाचं एक तेज असणारा, अपरिग्रही असा. आणि चांडाळ म्हणजे जे गेलेले लोक आहेत त्यांची सगळी क्रियाकर्म झाल्यावर तिथं स्वच्छता करणारा, तिथं जे श्रद्धेनी थोडस जर एखादी अंगठी वगैरे कोणाच्या तोंडात मणी तर ते सगळं काढून घेणारा, पैसे काढून घेणारा, वस्त्र काढून घेणारा, शाली चादरी त्या हव्यात म्हणणारा, तिथं ठेवलेल्या खोबरं आणि अशा वस्तूंवर गुजराण करणारा, अस्वच्छ, मग ती वृत्ती बनून जाते. जातीवाचक नाहीये, ती वृत्ती बनून जाते. तशा प्रकारचा निगरगट्ट मनुष्य होतो. नेलेल्या माणसाच्या टाळूवरचं लोणी खाणं ज्याला म्हणतात, इतकी घाणेरडी वृत्ती ज्याची होते तो आणि संन्यासी, ही दोन टोक आहेत. नाना चांडाळ मंदिराशी अवचटे आली या संन्यासी, मग लाज होय जैसी उत्तमातया. क्षत्रिया रणी पळोनी जाणे, ते कोण साहे लाजीरवाणे. क्षत्रिय आहे आणि रणांगणातून पळून जातो आहे. असं लाजीरवाणं जीणं कोण सहन करेल असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. का वैधव्ये पाचारणे महासती येते. पती गेल्यानंतर तिला वेड्या वाकड्या नावांनी हाक मारण, ती विधवा आहे असं अगदी स्पष्ट समजेल अशा पद्धतीने तिला हाका मारणं किंवा बोलावणं किंवा तिचा उल्लेख करणं, तिला अपमानित करणं. रूपस्था उदयले कुष्ट, अत्यंत रूपवान अशा व्यक्तीला त्वचारोग व्हावा, त्याला जसं ते प्राण संकट वाटत त्याच्यापेक्षा आपण नसलेलं बरं असं त्याला वाटत. संभाविता कुटीचे बोट, जो संभावित मानी आहे त्याच्यावर कोणता तरी आळ येणं, यांनी असं केलं असेल अशा प्रकारे वाईटपणाचा आळ येणं. तया लाजा प्राण संकट होय तैसे, तेव्हा त्याला प्राण संकट परवडलं इतकी लज्जा वाटते. आपलं जे जीवन आहे ते जीवन कसं तरी जगण्याला
जो नेहमीच विरोध करतो त्याला काही मान्य नसतं. परिस्थिती कमी अधिक कोणी कोणाचीही असू शकेल, पण वाईट कृत्य, वाईट विचार, वाईट बुद्धी, स्वतःला हीन दीन लेखणं हे काहीही केल्या जो करत नाही असा मनुष्य खरा परमार्थ करेल ना. हे दैवी गुण चाललेले आहेत. मग दैवी गुण कशाला म्हणायचे? आपली जी प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा आपल्या पैशांनी, आपल्या बाहेरच्या डामडौलींनी आपणच ठरवायची आणि आपण इतरांमध्ये स्वतःला कमी लेखायचं, त्याकरता स्पर्धा करायची, त्याकरता झुरायचं. मग परमात्मा प्राप्ती करता कोणी प्रयत्न करायचे? गरीब असो अथवा श्रीमंत असो, विद्वान असो अथवा अडाणी असो, जीवनाची धन्यता विद्वत्तेमध्ये आहे का शांती समाधानामध्ये आहे, पैशामध्ये आहे का शांती समाधानामध्ये आहे, याकरता योग्य ते प्रयत्न करावेत. पण त्याकरता जीणं, त्याकरता झुरणं, त्याकरता नाना युक्त्या क्लुप्त्या करणं हे जीवनात नसलंच पाहिजे. कित्येक ऋषी असे होते, उपमन्यूच्या घरी त्याला कधीही दूध माहीत नव्हतं असं वर्णन आहे. एकदा त्याला कोणाबरोबर तरी दूध प्यायला मिळालं, नाहीतर त्याची आई पिठात पाणी घालून ते दूध म्हणून त्याला देत असे. आई त्याला म्हणाली की आपली परिस्थितीच अरे अशी आहे, आपली कर्म ते दूध गाय पाळणं, गाय मिळवणं आणि ती सांभाळणं हे आपल्या स्वधर्म कर्मानुसार आपल्याला जमत नाहीये. मनुष्य जन्म जो आहे तो मनुष्य जन्म ज्या कारणाकरता आहे ते कारण महत्वाचं आहे. तो म्हणाला दूध पिण्यासाठी मी काय करायला पाहिजे? तू खरं ईश्वर भक्ती करायला पाहिजे. आईचं जे उत्तर होतं ते असं होतं खरं की ईश्वराची जर कृपा झाली तर तुला ते मिळेल, त्या लहान मुलाला काय सांगायचं? म्हणून तो वनात गेला, त्यांनी शंकरांची उपासना केली. द्रोणाचार्यांकडेही तशीच परिस्थिती होती. त्यांच्या मुलाला दुधाची चव माहीत नव्हती. परिस्थिती खराब होती. त्यांची पत्नी म्हणायची की तुम्ही म्हणता की द्रुपद माझा मित्र, आम्ही दोघं बरोबर शिकलो, तो सम्राट आणि तुम्ही मुलाचा सांभाळ करता येत नाही अशी आपली परिस्थिती. म्हणून तो द्रुपदाकडे एक गाय मागण्यासाठी गेला. द्रुपद म्हणाला की अशा लहानपणी मित्र असताना मी तुला माझं अर्ध राज्य देईन असं इतकी मैत्री होती. या बालपणीच्या गोष्टी झाल्या. आता तू कोण आहेस, मी कोण आहे, ईर्ष्या निर्माण झाल्यानंतर मग जीवन बिघडलं. द्रोणाचार्यांचं काय झालं आपल्याला माहिती आहे. द्रोणाचार्यांच्या मुलाचं काय झालं हे अजून माहिती आहे. हे ही जी गोष्ट आहे, तो तर नराधम निघाला. एकदा जीवन बिघडायला लागलं, तुम्ही तुमचे लाड, तुमच्या मुलांचे लाड प्रमाणापेक्षा जर जास्त करायला लागलात, मुलगा सुखात ठेवण्याचा परिणाम काय झाला? त्यांनी गर्भावर देखील अस्त्र चालवावं, कुठं दिली बुद्धी? म्हणून पारमार्थिक तेज, पारमार्थिक सत्व, पारमार्थिक शुचिता जर सांभाळायची असेल तरी अशी जीवन काही कामाची नाहीत, काहीही नाहीत। जीवनाची काही जर तत्वच नाही ठरवून घेतली तर मग अशी पिछेहाट व्हायला सुरुवात होते। म्हणून जो गुरुभक्त आहे करतोय परमार्थ आणि वागतोय विपरीत असं होता कामा नाहीये। म्हणून हा ही हा गुण सांगितलेला आहे की वाईट कृत्य वाईट विचार वाईट याचा अर्थ शास्त्र विरुद्ध। आपल्या जीवनाचा जो मूळ हेतू आहे आत्मदर्शन त्याच्या विपरीत असं अशी कोणतीही कृत्य न होणं त्याच्यामध्ये न सापडणं। जसं जीवन आपल्या वाट्याला येईल तसं सर्वांचं एक सारखं नसतं हे लक्षात घेऊन आपण त्या जीवनाबद्दल विना तक्रार आणि आत्मदर्शनाकरता मात्र पूर्ण प्रयत्न तो राजानेही करायचा आहे रंकानेही करायचा आहे। त्याला बाह्य परिस्थितीचा काही संबंध नाही। तैसे औट हातपणे जे शव होऊन जिणे उपजो उपजो मरणे नावा नावा। साडेतीन हाताचा देह जणू प्रेतवत जीवन वारंवार जन्माला येतो आहे आणि वारंवार मरतो आहे। किती वेळा जन्मा यावे कितीदा व्हावे फजित असं तुकाराम महाराज म्हणतात। असं जीवन आता मला नको, आता हा जन्म हा शेवटचाच ठरला पाहिजे अशा प्रकारचा कुठेतरी निश्चय। तिये गर्भ मेद मुसे रक्त मूत्र रसे वोतीव होऊनी असे ते लाजी रवाणे। गर्भामध्ये तो कशा रीतीने अडकलेला असतो त्याचं वर्णन केलेलं आहे। बहु असो देहपणे नामरूपाशी येणे, 9 महिने तर कष्ट मातेच्या उदरात आणि मग देह म्हणून नाव रूपाला नामाला येणं रूपाला येणं। जन्म झाला की नाम आलंच, निपजल्या बालकासी नाम नाही तयासी, ठेविल्या नामाची ओ देतो उठी। त्याला काही नाव वगैरे नसतं पण एक नाव ठेवलं जातं, एक त्याला रूप निर्माण होत आणि त्याचंच त्याच्यातच समाधान, त्याच्यापेक्षा अधिक काही असतं याची दाट फिर्याद नाही फिकीर नाही। बहु असो देहपणे नामरूपाशी येणे नाही गा लाजीरवाणे तयाहुनी, याच्यापेक्षा दुसरं लाजीरवाणं असं काही वाटतच नाही विवेकानी। इतका आता पुन्हा जन्म नको असं वाटायला लागलेलं आहे आणि त्याकरता आता मी आकाश पाताळ एक करेन असा भाव। ऐसैसिया अवकळा झेपे शरीराचा कंटाळा, अशा प्रकारची ही देहाला येणारी अवकळा, त्याची कर्म त्याच्यावर विश्वास त्याच्यातून सुखाची इच्छा, मूळ मार्ग चुकणं तो राहून जाणं, ऐसैसिया अवकळा झेपे शरीराचा कंटाळा ते लाजपई निर्मळा निसुगा गोड। जो निर्मळ बुद्धीचा असतो त्याला या गोष्टीची मात्र आता लाज लज्जा वाटायला सुरुवात होते आणि निसुगा म्हणजे आईडी त्याला हे सगळं छानच गोडच वाटतं असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात। ज्याला काहीच करायचं नाहीये नुसतं यायचंय खायचंय। स्वामीजी म्हणायचे की सकाळी उठतो चहा वगैरे पितो दाढी आंघोळ करून खाऊन वगैरे कामावर जातो येतो थकून थोडासा, पण बायको करता बायकोला मुलांना घेऊन एक चक्कर मारून येतो जरा कपडे वगैरे बदलून आवरून छान जेवतो झोपतो बस संपलं एवढंच जीवन। आणि असं वर्षानुवर्ष उगीच जगायचं काही ध्येय नाही जीवनात, ते लाजपई निर्मळा, नुसतं हे असलं जीवन नको असं निर्मळ विचार वाहणाऱ्यांना वाटत. निसुगा गोड. मी एकदा असंच बोलत होतो का बुधवारी तेव्हा जरा चर्चात्मक असं प्रश्नोत्तर व्हायची घरी. मी असं म्हंटल तर तिथं असलेल्या एक बाई म्हणाल्या की मग असं तर जीवन असतं, मग बरोबर आहे की त्याच्यात म्हटलं बरोबर आहे, मग सगळं काहीच चूक नाही याच्यात. याच्यापेक्षा पलीकडे जर विचारत जाऊ शकत नसेल तर मग सगळंच बरोबर आहे. असं जीवन नसतं नसावं असं संत सांगतायत ना, त्यांना म्हटलं तुम्ही इथं कशाला येऊन बसलात अशा करताना की याच्यापेक्षा काहीतरी अधिक आहे हे समजावं म्हणून चाललंय हे सगळं. नाहीतर सकाळी उठणं, दाढी आंघोळ करणं, नाश्ता करण्याच्यात काही चूक नाहीये त्यांना म्हटलं, आणि ऑफिसमध्ये जाण्याची काही चूक नाहीये, आणि आल्यानंतर कुठेतरी जाऊन भाजी वगैरे बायकोवर आणण्याची काही चूक नाहीये, आणि जेवण्यात काही चूक नाहीये, आणि झोपण्यात काही चूक नाहीये. त्याकरता नाही चाललेलं हे कशाकरता चाललंय हे जर समजतच नसेल, ते लाजपई निर्मळा निसुगा गोड, ज्याला काही करायचंच नाही आयडी आहे त्याला हे आपलं एवढंच ठीक आहे असं म्हणतो. अशा प्रकारे हा ही ही हा गुण ज्ञानेश्वर काय सुंदर. आता अचापलम आता सूत्र तंतू तुटलिया, चेष्टाची ठाके साय करिया, तैसी प्राण जय कर्मेंद्रिया, खुमटे गती पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात परगुरु ज्ञानदेव भगवंत. ॐ ईशावास्यम् इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य सिद्धनम्. ॐ शान्तिः शान्तिः शान्तिः. बोला पुंडली कवर दे हरि विठ्ठल, श्री ज्ञान देव तुकाराम, श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद, परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.